चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस उत्पादकांना धोका, कोट्यावधींचा घोटाळा। उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात ऊसाच्या खोट्या पावत्यांचा गैरव्यवहार कोट्यावधींच्या घरात पोहोचला आहे। मयत शेतकऱ्यांच्या नावावर तसेच शेतकऱ्यांची खोटी नावे देऊन बाहेरच्या राज्यातून ऊस साखर कारखान्यांवर आणला जात असल्याचे उघड झाले आहे। खोट्या पावत्यांच्या प्रकारामध्ये कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जास्त ऊस दाखवण्यात आला आहे। यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचाही समावेश आहे। अशा 90 पावत्या सापडल्या आहेत। मयत शेतकऱ्यांच्या नावे 8,500 खोट्या पावत्या असून 5,000 अधिक काल्पनिक नावे घुसडण्यात आली आहेत। अशा खोट्या पावत्यांच्या माध्यमातून रोज हरियाणातून 25,000 ते 30,000 क्विंटल ऊस साखर कारखान्यांमध्ये येऊ लागला आहे। कोट्यावधींचे व्यवहार या माध्यमातून होऊ लागले आहेत। त्यात कारखान्यांचे विभागीय अधिकारी, ऊस निरीक्षक, कर्मचारी आणि माफिया या सगळ्यांचीच साखळीच काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरियाणातून रोज रात्री ऊसाचे ट्रॅक्टर शामलीहून मुझफ्फरनगरच्या सीमा भागातून येतात। रोज सुमारे 25 ते 30 क्विंटल ऊस अशा पद्धतीने आणला जात आहे। उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये हा ऊस खपवला जात असून यावरून किती मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे याची कल्पना होऊ शकते। याबाबत लुहारी खुर्दचे शेतकरी शाहिद हुसेन यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली असून जिल्ह्यात 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ऊस दुसऱ्या मार्गाने कारखान्यांमध्ये जाऊ लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या साखळीमध्ये साखर कारखान्यांचे कर्मचारीही सामील झाले आहेत। या तक्रारीमध्ये शेतकऱ्यांच्या नावांची यादीही समाविष्ट करण्यात आली असून त्यात शेती क्षेत्रापेक्षा अधिक 50% ऊस नोंदवल्याचे दाखवण्यात आले आहे। तसेच शेतकऱ्यांची काल्पनिक नावेही जोडण्यात आली आहेत। दरम्यान 4 दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी ऊसाच्या पावती गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती। या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून एका दिवसात पूर्ण व्यवस्थाच बदलेल अशी स्थिती नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा ऊस अधिकारी RD द्विवेदी यांनी दिली। हरियाणातून ऊस उत्तर प्रदेशात येत असल्याचा त्यांनी इन्कार केला।